चितर क्रमांक 17 येशूले खुर्सावर चढवले आणि मग येशूले खुर्सावर टांगलं आणि त्याच्या हातापायात खे ठोकले. मरेपर्यंत त्याला खुर्सावर ठेवलं. त्याच्या संघ दोन बाजूले दोन अपराधी पण खुर्सावर टांगले होते. त्याला पण तेच शिक्षा दिली होती. अशा प्रकारचा मरणदंड त्या दिवसामध्ये त्याच्या भागात देत होते. पण प्रभू येशूनं कोणताच अपराध केला नव्हता. तो जगाच्या पापासाठी लोकायले त्याच्या पापाची क्षमा झाली पाहिजे म्हणून त्यानं ही किंमत मोजली बलिदान देऊन.